chinimandi.com podcast.
थकीत एफआरपीवरील व्याज द्यावं साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या. थकीत एफआरपीवरील व्याज द्यावं या प्रमुख मागणीसाठी आज अंकुश जय शिवराय किसान संघटनेनं थेट साखर सहसंचालक कार्यालयात धडक मारली. यावेळी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कार्यालयातून हलणार नसल्याचा पवित्रा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावर यांच्या केबिन बाहेर आंदोलकांनी ठिय्या मारत घोषणाबाजी केली. मागील हंगामात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस बिलं दिली नव्हती. मुदतीत बिलं न दिल्यास त्यावर 15% व्याज देणं अनिवार्य असल्याचा कायदा आहे. मात्र एकाही कारखान्यानं शेतकऱ्याला व्याज दिलं नाही. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. मागील वर्षभर आम्ही न्यायालयात आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहोत. तसंच साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक यांनीही वारंवार साखर कारखान्यांना व्याज द्यावं असे आदेश दिले होते. पण कारखाने व्याज देण्यास टाळाटाळ करत आहेत. साखर आयुक्तांनी मागील महिन्यात सर्व साखर कारखान्यांना व्याजाच्या रकमा कळवा, अन्यथा दर 15 जो FRP रिपोर्ट कारखान्याकडून दिला जातो त्या रिपोर्टमधील थकीत रकमेवर सरसकट 15% प्रमाणे व्याज आकारून त्या रकमेवर नवीन RRली केली जाईल असा नोटीस वजा आदेश दिला होता. मात्र कोणत्याही कारखान्यानं हा आदेश गांभीर्यानं घेतला नाही. शिवाय त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नसल्यानं आज जय शिवराय किसान संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन केलं. आजच्या आंदोलनाची दखल जर साखर सहसंचालक कार्यालयानं घेतली नाही तर भविष्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.